नमस्कार।
ही सातवी प्लेलिस्ट
स्वामी समर्थांचे एक अधिकारी शिष्योत्तम श्री गोपाळबुवा केळकर यांची थोरवी सांगणारी आहे।
तसेच थोडक्यात गोपाळबुवांच्या विलक्षण अशा आध्यात्मिक प्रवासाची माहिती देणारी आहे। या बरोबरच बुवांच्या साहित्याबद्दलही त्यांनी केलेल्या लिखाणाबद्दल सुद्धा आपण इथे थोडंसं बोलणार आहोत।
प्रपंचात राहून तो अलिप्तपणे करून अत्यंत आपुलकीने सद्गुरूंची भक्ती सेवा व नित्य निरंतर अभ्यास करून परमार्थ कसा साधता येतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे गोपाळबुवा केळकर। श्री स्वामी समर्थांच्या बखरीचे जनक, द क्रिएटर अँड कंपायलर ऑफ द बायोग्राफिकल नॅरेटिव्ह ऑन श्री स्वामी समर्थ।
गोपाळबुवांनी अक्कलकोटला स्वामींच्या जवळ असताना त्यांच्या समक्ष घडलेल्या, सेवेकऱ्यांनी सांगितलेल्या व अन्य भक्तांकडून ऐकलेल्या लीला आणि स्वामी समाधिस्थ झाल्यावर त्यांच्या चरित्रावर जे लिखाण केले गेले त्यातील त्यांच्या वाचनात आलेल्या सर्व लीला गोपाळबुवांनी मोडी लिपीत लिहून ठेवल्या। या सर्व स्वामी लीला एकत्रित करून त्याचे संकलन जे गोपाळबुवांनी करून ठेवले होते त्यालाच नंतर प्रसिद्ध करताना श्री स्वामी समर्थ बखर असे नामकरण करण्यात आले। हाच तो अनमोल ग्रंथ, हीच ती चिपळूण मठातील श्री गोपाळबुवा केळकर लिखित श्री स्वामी समर्थांची बखर ज्याची आपण पारायणे करायची आहेत। याच्या आधीच्या सहाव्या प्लेलिस्टमध्ये आपल्या सद्गुरूंच्या बखरींचा आपल्या नित्य उपासनेत कसा समावेश करायला हवा याबद्दल आपण ऐकलं आहेच। या बखरी व्यतिरिक्त गोपाळबुवांनी उतारवयात स्वामींची करुणा भाकणारे अगदी भावमधुर असे करुणास्तोत्र रचले आणि साधकांना अतिशय मार्गदर्शक ठरलेला असा बोधपर साधन विवेक सारामृत हा छोटा ग्रंथ लिहिला। या दोन्हीही हृदयाला भिडणाऱ्या कलाकृतींमधला गोपाळबुवांचा भाव इतका उत्कट आहे, स्वामी महाराजांपुढे त्यांना जे प्रामाणिकपणे मांडायचं आहे आणि स्वतःलाच जे अगदी ठासून सांगायचं आहे ते सर्व ते इतक्या ऑनेस्टली, निर्भीडपणे, फ्युअरलेसली, कुठलाही आडपडदा न ठेवता लिहितात की या स्तोत्राचं, ग्रंथाचं पठण करताना जो आपल्यात कायम अर्धवट झोपेत असलेला साधक असतो त्यालाच जणू काही ते गदागदा हलवून जाग करतात। या समर्थ बोधाचाही हाच उद्देश आहे, आपल्यातला साधक आधी जागा करणे, नंतर त्याला सतत जागृत ठेवणे आणि निरंतर अभ्यासाने साधक टू सिद्ध हा जो सन्मार्ग, त्या सन्मार्गावरच त्याचा प्रवास चालू राहतोय हे इन्शुअर करणे। आणि म्हणून येणाऱ्या समर्थ बोधाच्या नवीन सीझन्समध्ये या करुणा स्तोत्रावर आणि साधन विवेक सारामृत या छोट्या ग्रंथावर आपण एक एक इंडिपेंडेंट प्लेलिस्ट करूच। पण इथे आता श्री करुणा स्तोत्र या रचनेतील एक ओवी तरी आपण पाहूया ज्यातून आपल्याला साधारण अंदाज येईल की गोपाळबुवांनी कशा टाईपचं लिखाण
साधकांसाठी करून ठेवलंय. आपण केलेल्या सगळ्यात चुकीच्या कर्मांची यादी स्वामींपुढे वाचताना करुणा स्तोत्राच्या पहिल्या अध्यायाच्या एका ओवीत बुवा म्हणतात, म्या देह पोशिला, इंद्रियांशी लळा दिधला, म्या सन्मार्ग सोडिला, उन्मत्तपणाचेनी योगे. इथे एक व्याकुळ साधक बोलतोय. तो म्हणतोय, म्या देह पोशिला, मी देहबुद्धीचे पोषण केले, ती नर्चर केली, वाढीस लावली. आय एम द बॉडी हे फिलिंग स्ट्रेंथन करणाऱ्या गोष्टी मी सतत करत राहिलो. इंद्रियांशी लळा दिधला, इथे बुवा काय शब्द वापरतायत. लळा म्हणजे फॉन्ड अटॅचमेंट. हा शब्द जनरली आपण एखाद्या गोंडस बाळाच्या किंवा एखाद्या पेटच्या संदर्भात वापरतो. जेव्हा आपल्याला अशा एखाद्या चिमुकल्या चिमुरड्याचा असा लळा लागतो, तेव्हा लढीवाळपणाने केलेला त्याचा प्रत्येक हट्ट आपण पुरवतो. आपण पुरवतोच. आपल्याला त्याला नाही म्हणणं जमतच नाही, नाही म्हणता येतच नाही आपल्याला त्याला. हा असाच लळा साधक म्हणतोय, मी इंद्रियांना लावला, त्यांच्यावर अति प्रेम केलं, त्यांचे सगळे हट्ट पुरवले, हवं तसं त्यांना वागू दिलं. आय इंडल्ज्ड माय सेन्सेस अँड डिड वॉट माय फिलिंग्स इमोशन्स डिझायर्स मेड मी डू. या स्वैराचारामुळे, माझ्या अशा अनकंट्रोल्ड बिहेवियरमुळे, विलफुल अँड वॉन्टन कॉन्डक्टमुळे काय झालं, म्या सन्मार्ग सोडिला, उन्मत्तपणाचे नियोगे, मी उन्मत्त झालो. आय फेल्ट इंटॉक्सिकेटेड. मनमानीचीच नशा मला चढली आणि मी भ्रमिष्ठासारखा वेड्यासारखा वागायला लागलो. सारासार विवेक राहिला नाही, भल्याबुऱ्याची चाड राहिली नाही, आणि यामुळे म्या सन्मार्ग सोडिला. सन्मार्ग देवाकडे स्वस्वरूपाकडे नेणारा मार्ग सोडून मी विनाशाचा मार्ग धरला. पहिल्या अध्यायात अशा सगळ्या आपल्या अवगुणांचा, चुकांचा, दोषांचा पाढा वाचून झाल्यावर बुवा दुसऱ्या अध्यायात स्वामी महाराजांनी आता आपल्या या हीन दीन भक्ताचा उद्धार करावा म्हणून जे पसायदान त्यांच्याकडे मागतात त्याबद्दल आपण या सीझनच्या चॅप्टर 7 मध्ये थोडस ऑलरेडी बोललोय. तर ही होती एक झलक, एक ट्रेलर बुवांच्या करुणा स्तोत्र या जबरदस्त अशा रचनेचा. आता आपण नित्यनेमाने जी गोपाळबुवा केळकरांची बखर वाचायची आहे त्या श्री स्वामी समर्थांच्या बखरीकडे वळूया. श्री गोपाळबुवांनी आपल्या समर्थ सद्गुरूंच्या, स्वामी समर्थांच्या लीला लिहून ठेवण्याचे, संग्रहित करण्याचे कार्य अति श्रद्धेने आणि अगदी मनापासून केले. गोपाळबुवा केळकर तथा प्रीतिनंद स्वामी कुमार यांची ही बखर पहिल्यांदा छापील स्वरूपात प्रकाशित झाली, पब्लिश झाली सन 1975 ला. तेव्हापासून या बखरीमुळे असंख्य लोक स्वामींच्या भक्तीस लागले आहेत आणि त्यांचे आयुष्य मार्गी लागले आहे. आपले हे लेखरू आणि त्याची बखर आपल्या धर्म कार्यासाठी मोठाच हातभार लावणार आहे हे परमेश्वर स्वामींना ठाऊक असल्यामुळे अगदी तरुण वयातच गोपाळबुवा जलोदराच्या
पोटाच्या दुखण्याने बेजार झाले. या असायटिस या रोगात पोटात द्रव्य साचल्यामुळे बिकॉज ऑफ ॲक्युमुलेशन ऑफ फ्लुइड पोटाला सूज येते, गॅसेस होतात. या वातामुळे, वायूमुळे, इडिमामुळे पेशंट अगदी त्रस्त होतो. गोपाळबुवांचा हा आजार तर एवढा बळावला होता की त्यांच्या सर्वांगात वायू खेळून त्यांच्या सर्व अंगास कळा लागत असत. खरं तर गोपाळबुवा तेव्हा नास्तिक होते, इंग्रजी शिक्षणाचा परिणाम. पण या कुठल्याही औषधाला न जुमानणाऱ्या, कुठल्याच ट्रीटमेंटला रिस्पॉन्ड न करणाऱ्या अगदी जालिम अशा पोटाच्या आजाराने ते एवढे हतबल झाले. एकतर या व्याधीमुळे त्यांना नोकरी सोडावी लागलेली, आधीच घरचे दारिद्र्य, त्यात औषधोपचारावर होणारा एंडलेस न संपणारा असा खर्च, प्रचंड अशक्तपणा, अनबेअरेबल असह्य अशा वेदना, या सगळ्यामुळे अगदी जेरीस आलेल्या गोपाळबुवांनी ॲज अ लास्ट रिसॉर्ट, शेवटचा उपाय म्हणून ज्या परमात्म्याचे अस्तित्व ते आत्तापर्यंत नाकारत होते त्या परमेश्वरालाच शरण जाऊन अगदी कळवळून विनवणी केली. जो कोणी या जगाचा ईश्वर असेल त्याने हा माझा वायू जर 8 दिवसाच्या आत कमी केला तर एक भगवंता वाचून पुन्हा कोणाची चाकरी करणार नाही. अर्थातच सर्व सत्ताधीश भगवान स्वामी समर्थानी आपल्या या होऊ घातलेल्या भक्ताच्या हाकेला लगेचच प्रतिसाद दिला आणि त्या क्षणापासून त्यांचे देह क्लेश कमी होऊ लागले आणि 8 दिवसांच्या आत त्यांच्या वेदनांचे शमन झाले. गोपाळबुवांनीही मग आपल्या प्रतिज्ञेशी इमान ठेवून सारे आयुष्य भगवंत श्री स्वामी समर्थ यांच्या कार्यासाठी वाहिले. देह ठेवेपर्यंत फक्त स्वामींच्या चाकरीतच ते राहिले. या घटनेनंतर ते परब्रह्म स्वामी समर्थांच्या सेवेसाठी जे अक्कलकोटास आले ते आयुष्यभर समर्थमय होऊनच राहिले. अक्कलकोटच्या त्यांच्या वास्तव्यात बुवांनी समर्थांची अशी उत्तम भक्तिसेवा केली की स्वामीने त्यांना आपल्या कृपाजळात नाहून काढले, त्यांच्यावर अनुग्रह केला, त्यांना कृतार्थ केले, धन्य केले. अक्कलकोटला ते स्वामींच्या अनेक लीलांचे साक्षी बनले. यामुळे स्वामींच्या अचाट सामर्थ्याचा प्रत्यय त्यांना नित्य येत होता आणि हळूहळू त्यांची खात्री पटत होती की स्वामी हे चालते बोलते परब्रह्म आहेत. स्वामी समर्थांनी जेव्हा गोपाळबुवांना आपल्या पत्नी समवेत मार्कंडी या त्यावेळी चिपळूण बाहेर असलेल्या स्थानी जाऊन आपल्या पादुकांची सेवा करीत अलिप्तपणे संसार करण्यास सांगितले तेव्हा ते व्रत बुवांनी आजन्म अगदी निष्ठेने चालवले. अक्कलकोट सोडल्यानंतर गोपाळबुवा स्वामींच्या आदेशानुसार आधी मुंबईस श्री स्वामीसुतांच्या दर्शनास आले होते. त्यांच्या सहवासात काही काळ राहून त्यांचं मार्गदर्शन घेऊन मग ते चिपळूणला रवाना झाले. स्वामींच्या या लाडक्या सुतांनी स्थापन केलेल्या मुंबापुरी गादीकडूनच गोपाळबुवांना श्री स्वामी परंपरेची दास दीक्षा देण्यात आली होती, ज्यानंतर प्रीतिनंद स्वामी कुमार हे दीक्षेचे नाव त्यांनी धारण केले. मुंबईहून निघून मार्कंडीला येऊन गोपाळबुवा प्रपंचात राहूनही एखाद्या तपस्व्याला लाजवेल असं जीवन जगले. गोपाळबुवा लेड अ व्हेरी हार्श अँड ऑस्टियर लाईफ. कडक नियमानुसार दिनक्रम ठेवून अतिशय खडतर असं तप आचरून गोपाळबुवा स्वामींच्याच चिंतनात चिपळूणला सारा वेळ राहिले. अक्कलकोटापासून आपल्या सद्गुरूपासून दूर मार्कंडीला राहूनही आपल्या जीवलग स्वामींच्या सानिध्याची गोडी सदा सर्वदा अनुभवता यावी यासाठी बुवा समर्थांच्या सततच्या नामस्मरणाबरोबर स्वामींच्या लीलांचेही निरंतर स्मरण करत राहिले. हा जणू त्यांचा जीवन छंदच बनला. दिस बिकेम हिज लाईफ टाईम हॉबी. याबरोबरच अभ्यास म्हणून ज्ञानेश्वरी, दासबोध, भागवत इत्यादी ग्रंथ ते नित्य वाचत असत. समर्थ स्वामींच्या स्वतः पाहिलेल्या लीला, प्रत्यक्ष अनुभवलेल्या लीला, स्वामींची ती विशिष्ट भाषाशैली, त्यांच्या मुखातून निघणारे ते खड्या हिंदुस्तानी भाषेतले बोल, स्वामींचे मध्यरात्रीपासून पांघरुणातून अभंगांची कडवी गाणी, श्लोक म्हणणे, ते स्वामींना चिवकाऊचे घास भरवणे, स्वामींचे ते हातातल्या पितळ्याच्या कड्याशी खेळणे, ते मापाच्या पोकळ लाकडी पात्रातून धान्याची काढघाल करत एखाद्या निरागस लहान बालकाप्रमाणे खेळत राहणे, स्वामींचे ते गदागदा हसणे, ते रागावणे, ते शिव्या देणे, स्वामींचे ते भक्तांवर भरभरून माया करणे, दासांना कृपेच्या वर्षावात नाहून काढणे, स्वामींचे सारेच्या सारेच जे गोपाळबुवांनी स्वामींच्या सहवासात अगदी जवळून पाहिले, अनुभवले, ते जसेच्या तसे त्यांनी ग्रंथित करून ठेवले. नुसत्या त्यांनी स्वतः पाहिलेल्या त्यांच्या स्मरणातील लीलाच नव्हे तर या बखरीत अन्य सेवेकऱ्यांकडून, भक्तांकडून ऐकलेल्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुणे वैभव या साप्ताहिकात जे स्वामी समर्थांचं चरित्र प्रकाशित झालं होतं त्यातील कथांचा समावेश गोपाळबुवांनी या बखरीत केला. साधारणतः 1892 ते 1895 1892 to 1895 पुणे वैभव या वीकलीमध्ये दर रविवारी स्वामी समर्थांचं अवतार कार्य उलगडून दाखवणारी ही लेखमाला प्रकाशित होत असे. यातल्या कथा आपल्याला बखरीत वाचायला मिळतात. या सगळ्या माहितीची नंतर गोपाळबुवांनी 264 शीर्षकांखाली विभागणी केली. अंडर 264 टायटल्स बखरीत ही सगळी इन्फॉर्मेशन त्यांनी डिस्ट्रीब्यूट केली. या सगळ्या कथा, सगळ्या लीला हे सर्व एकत्रित करून गोपाळबुवांनी आपल्या सुवाच्य, सुंदर, वळणदार मोडी अक्षरात लिहून काढून लिपिबद्ध केलंय. आपल्यासारख्या संसारात गटांगळ्या खाणाऱ्या मूढ लोकांना स्वामींच्या लीलांचे अमृत पाजून शहाणं करायचं ठरवलंय. हे आपलं परम भाग्यच. स्वामी समर्थांनी देहात असताना ज्या असंख्य, अतर्क्य अशा लीला दाखवल्या, त्यातील थोड्या तरी लीला आणि मुख्य म्हणजे स्वामींच्या मुखातून निघालेले प्रासादिक बोल, जसेच्या तसे, या अद्भुत लीला प्रसंगांचा आणि स्वामींनी उच्चारलेल्या अनमोल शब्दांचा ठेवा आपल्यापर्यंत पोचू शकला, त्या या गोपाळबुवांच्या बखरीमुळेच. यासाठी आपण सर्व स्वामी भक्त निश्चितच आणि कायम स्वरूपी त्यांचे ऋणी आहोत. वी ऑल आर फॉर एव्हर इंडेटेड टू श्री गोपाळबुवा केळकर फॉर हिज बखर.
Jay, Jay.